नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: कुंकळे उद्देगीक वसणुकेंत आशिल्ल्या फिश मील प्रकल्पा खातीर उद्देगीक वाठारांत प्रदुशण जाता आनी उदकाची स्तोत्रां पेड्ड्यार जाता अशी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सांगले. गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांत पिकावळीचें नुकसाण करपाचें प्रमाण वाडलां आनी शेतकी खात्यान शेतकारां खातीर सुविधा उपलब्ध करून दिवची अशी मागणी दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेटये हांणी शुन्यवराक केला. हयात नाशिल्ल्या मतदारांची नावां काडून मतदार वळेरी नव्यान करपाची प्रक्रिया सुरू आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. मुळावी भलायकी केंद्राकडेन दोतोराचो उणाव आशिल्ल्यान हॉस्पिटलां दुयेंतीक गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलाकडेन रेफरल दिवन वळयतात, हाका लागून कॉमेकोचेर ताण आयला अशें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सांगलें. आतां पुराय खबरो: कुंकळे उद्देगीक वसणुकेंत आशिल्ल्या फिश मील प्रकल्पा खातीर उद्देगीक वाठारांत प्रदुशण जाता. ह्या मिलांतले रसायनांचो विलोना केल्ल्यान उद्देग वसणुकेच्या कुशीक आशिल्ल्या वाठारांतल्या उदकाची स्तोत्र पिड्ड्यार जाता अशें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिलें. पावसाळी विधानसभा अधिवेशना वेळार लेगीत आपणे हो प्रस्न सभाघराच्या नदरेक हाडून दिल्लो, मात हो प्रस्न अजून मेरेन सुटावो जावंक ना अशें तांणी मुखार सांगलें. अशाच पद्दतीची आनीक एक फिश मील हाडपाचे प्रस्ताव सध्या सुरू आसा आनी ह्या प्रकल्पाक कुंकळेकारांचो विरोध आसा अशें तांणी सांगलें. फिश मील सारक्या सैमाक इबाडपी आनी थळाव्या लोकांच्या भलायकेचे प्रस्न उप्राशीत करपी उद्देगांची कुंकळेकारांक गरज ना, आमकां असले प्रकल्प नाका अशें युरी आलेमांव हांणी म्हणलां. शुन्यवराक युरी आलेमांव उलयताले. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी हो प्रस्न सुटावो करपाचें आश्वासन दिलां. गोंयांतलो कार्नवाल महोत्सव हो आंतरराष्ट्रीय मळावेलो नामनेचो महोत्सव आसा, मात ह्या महोत्सवांत फ्लोट करपी कलाकार सध्या कमी, मोलाचे बक्षीस मेळिल्ल्यान निर्शेल्यात अशें कुडचडचे आमदार निलेश काब्राल हांणी शुन्यवराक सभाघराच्या नदरेक हाडून दिलें. फाटल्या 10 वर्सांत बक्षीस दरम्यान दितना पयशांत वाड जावंक ना आनी ही वाड जावप गरजेचें, ताका लागून पर्यटन खात्यान बक्षिसाच्या मोलांत वाड करची अशी मागणी निलेश काब्राल हांणी केल्या. तांच्या ह्या मागणेंत केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा हांणी लेगीत तेंको दिलो.
कार्निवल इज इंटरनॅशनली रेकॉग्नायज कल्चरल इव्हेंट एंड अ मेजर टुरिझम अट्रॅक्शन ऑफ द स्टेट. हाउएव्हर, द पार्टिसिपंट्स हू फॉर्म इट्स बॅकबोन आर फेसिंग सिरियस financial difficulties. The prize money for carnival floats, especially in the traditional category, has remained unchanged for more than 10 years despite steep rise in cost of fabrication, logistics, manpower and materials.
मजगती बक्षिसाचे मोल पर्यटन खाते वा सरकार थारायना. पर्यटन खाते या महोत्सवाचे आयोजन करपी कार्निवल समितीक एक रकमी पैशे दिता, उपरांत समिती बक्षिसाचे मोल कितले आसचे ते थारायता. अंदू वर्साच्या कार्निवल पैशांत सरकारान 1 लाख रुपयाची वाड केल्या. तशेंच कार्निवल समिती सरकारी निधी सयत हेर खासगी देणग्याची माध्यमांतल्यान ह्या महोत्सवाचे आयोजन करता अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी दिली.
कार्निवल चो विषय जो आसा, आमी बल्क अमाउंट दितात. ईच कमिटी जी आसता डिसाइड्स खंयच्या फ्लोटाक कितें दिवप. ट्रेडिशनल आसा, क्लब इन्स्टिट्यूशनल आसा, फंक जंक आसा, फॅमिली आसा, क्लाउन जोकर आसा, वेगळेवेगळे कॅटेगरीज आसता फॉर विच द टोटल अमाउंट इज गिवन. आतां प्रायज मनी डिस्ट्रीब्यूट कशी करप ही कमिटी डिसाइड करता. एडिशनली लॉट ऑफ कमिटी टेक प्रायव्हेट स्पॉन्सर्स टू एनहान्स देअर कार्निवल फ्रॉम द इफेक्ट वेर इट इज. हाउएव्हर, जे दोनी प्रश्न घाल्ले आसा फायनान्शियल इम्प्लिकेशन आशिल्ल्यान मुख्यमंत्री कडेन उलोवन
गोंयान 13 ते 17 फेब्रुवारी ह्या काळांत अंदू कार्निवल महोत्सवाचें आयोजन जाता. ते खातीर सरकारान कमीत कमी 3 लाख रुपयाची तरी वाड करची अशी मागणी ह्या वेळार दोनी आमदारांनी पर्यटन मंत्री रोहन खवटे हांचे कडेन केल्या. मरणाची नोंद जाली काय रेजिस्ट्रक फॉर्म 7 भरून तो जिल्लोधिकारी तशेंच जिल्लो वेंचणूक यंत्रणेक सादर करप बंधनकारक जातलें. हाका लागून मरणा उपरांत संबंधीत मतदारांचें नांव रोखडेच मतदार वळेरेंतल्यान काडून उडयतलें. हाका लागून मरणा उपरांत एकाय मतदाराचें नांव मतदार वळेरेंत उरचें ना अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. राज्यांत सध्या SIR मोहीम सुरू आसा. मतदारांची नांवां काडून उडोवपाची प्रक्रिया सोपी करची अशी मागणी लक्षवेधी सुचोवणी आमदार संकल्प आमोणकर हांणी मांडिल्ली. हयात नाशिल्ल्या मतदारांची नांवां काडून मतदार वळेरी नव्यान करपाची प्रक्रिया योग्य तरेन सुरू आसा. गोंयांत 100% मतदारांनी SIR अर्ज भरून सादर केल्या. मतदार वळेरेंतली नांवां काडून उडोवपा विशीं प्रक्रिया आयोगान स्पश्ट केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
राष्ट्रीय ई पुस्तकालय डिजिटल वाचनालयाचो लाभ राज्यातल्या सगळ्या शाळांनी घेऊचो असे गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान सांगला. राष्ट्रीय ई पुस्तकालय वाचनालयान 5,500 डिजिटल पुस्तकां आसात. 200 प्रकाशनांनी प्रकाशित केल्ली 23 वेगवेगळ्या भाषांनी ही पुस्तकां उपलब्ध आसा. 3 ते 8, 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 वर्षा पिराये वयल्या वेगवेगळ्या पिराय गटा खातीर आशिल्ल्या या पुस्तकांचो वापर राज्यातल्या विद्यार्थ्यांनी करचो असे आवाहन गोवा बोर्डान केला. उत्तर गोय जिल्हा हॉस्पिटल, दक्षिण गोय जिल्हा हॉस्पिटल तसेच हेर मुळावी भलायकी केंद्राकडेन दोतोराचो उणाव तसेच भलायकेचे उपचार दिवपाक गरजेची मागणी नाशिल्ल्या कारणान ही हॉस्पिटलां दुयेंतींक थेट गोय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलाकडेन रेफरल दिवन वळयतात. हाका लागून कॉमेकोचेर ताण आयला. तशेंच दुयेंतींचो आंकडो वाडिल्ल्या कारणान कॉमेकोचे खाटी, आयसीयू तशेंच हेर आवश्यक भलायकीच्यो सुविधा उण्यो पडपाक लागल्या अशे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी विधानसभा कामकाजाच्या प्रस्नोत्तरा वराक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी हांकां प्रस्न केलो.
न्युरोलॉजी ओपिनियन जाय जाल्यार जीएमसींत, न्युरोलॉजी ओपिनियन जाय जाल्यार जीएमसींत, ऑर्थोपेडीक डिपार्टमेंट ना, सीकेडी जे क्रॉनिक किडनी डिजीज हे जाता रिनल फेलियर डिपार्टमेंट टेक्स अव यू सेंड्स टू जीएमसी. स्टेमी पेशंट्स आर ट्रोम्बलाइज एंड सेंड टू जीएमसी. नॉर्थ गोवा हेज द हायस्ट रिफरल्स, मापसा 7,326 इन 2024. आणि इफ यू लुक एट द टोटल रिफरल्स, वॉट वॉज 9,400 इन 21 हेज शॉर्ट टू 15,000.
ह्या वेळार भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दोतोरांचो उणाव आसा ही बाब मान्य केली. कांय दुयेंसांच्या खाशेल्या दोतोरांक मेळोवपाक भलायकी खातें काम करता, मात खासगी हॉस्पिटलांत प्रॅक्टीस करपी हॉस्पिटलांतले दोतोर गोमेकोच सेवा दिवपाक चड मानधन मागतात. तशेंच कामाचो ताण कमी पयशे हाचे खातीर कांय वेळार दोतोर गोमेकोंत काम करपाक सोदिनात अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिलें.
Because I have never said at any given point of time that everything is 100% perfect. There are certain things that have to be coped up with. Main is that every aspect is being looked at. You know the difficulties that we have there and the things that have to be done. To get the doctors, to get interventions, easy to make a speech, but I have to get them, make them available. And after making them available, they come from private sector, but their expectation also in terms of salaries is much higher than the existing doctor that is on a regular basis.
गोयच्या वेगवेगळ्या वाठारांनी पिकावळीचे लुकसाण करपाचे प्रमाण वाढला. खासा करून नाल, सुपारी, केळी तसेच हेर पिकावळीचे खेती व्हडा प्रमाण लुकसाण करता. हो प्रस्न सुटावो करपाक शेतकी खात्यान जाता तितल्या बेगीन यत्न करचे. म्हत्वाचे म्हणल्यार पिकावळीक जनावरां पासत वाचोवपाची हेर यंत्रणा सुविधा शेतकारां खातीर शेतकी खात्यान उपलब्ध करून दिवची अशी मागणी दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेटये हांणी शून्यवराक केला. हो प्रस्न सुटावो करपाचे आश्वासन ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. वास्कोचे आमदार कृष्णा साळकार हांणी राखीव पुलीस दळान काम करपी पुलिसांक प्रशिक्षित करून ज्या पुलीस स्टेशनांचेर पुलीस कर्मचाऱ्यांचो उणाव आसा थंय आस्पावन घेवची अशी मागणी केल्या. 7 मतदारसंघा खातीर 1 उजो पालोवपी दळाचे 1 कार्यालय उणे पडटा. ताका लागून आनीक 1 उजो पालोवपी दळाचे कार्यालय साश्टी म्हालांत स्थापन करचें अशी मागणी आमदार उल्हास नायक तुयेकार हांणी केल्या. 16 जानेवारी हो ओपिनियन पोल दीस राज्यभर अस्मिताय दीस म्हणून मनोवपाचें अशें राज्य सरकारान जाहीर केलां. ह्या निमतान सगळ्या सरकारी आनी अनुदानीत माध्यमीक शाळांनी ह्या दिसा गोंयचे संस्कृतीक दायज दाखोवपी कार्यावळी आंखच्यो अशें शिक्षण संचालनालयान मागलां. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेंत चडांत चड तापमान 32.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 21.4 अंश सेल्सियस नोंद जाला. गोवा क्रीडा आनी युवा वेव्हार संचालनालय हांणी आयोजीत केल्ल्या फोंडा तालुका एथलेटीक मेळाव्यान गांवणीच्या महात्मा गांधी सेंटनरी स्कुलान 14 आनी 19 वर्सां पिराये सकयल्या चल्या आनी चलयांच्या गटान वस्तादपण मेळ्ळें. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. कुंकळे उद्देगीक वसणुकेंत आशिल्ल्या फिश मिल प्रकल्पा खातीर उद्देगीक वाठारांत प्रदुशण जाता आनी उदकाची स्त्रोत्रां पिड्ड्यार जाता अशें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सांगलें. गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांत पिकावळीचें लुकसाण करपाचें प्रमाण वाडलां आनी शेतकी खात्यान शेतकारां खातीर सुविधा उपलब्ध करून दिवची अशी मागणी दिवचरचे आमदार दोतोर चंद्रकांत शेट्ये हांणी शुन्यवेळार केल्या. गोंयांतलो कार्नवल महोत्सव फ्लोट करपी कलाकार कमी मोलाचे बक्षीस मेळिल्ल्यान निर्शेल्यात अशें कुडचडचे आमदार निलेश काब्राल हांणी शुन्यवेळार सभाघराच्या नदरेक हाडलें. हयात नाशिल्ल्या मतदारांची नांवां काडून मतदार वळेरी नव्यान करपाची प्रक्रिया सुरू आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकूंक मेळटलें. नमस्कार.